हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
जीवन तेजाचे कल्लोळ आले,
कल्लोळ आले, प प प द प द प स स नि नि द द प प प प द प द प स स नि नि द द प प सा। येशु उठला पहा, मृत्यू भय संपले, मृत्यू भय संपले, अंधार सत्ता संपू रिकामी कबर ते जाने नाले, रिकामी कबर ते जाने नाले, बंधने दुसरीची तुटून गेली, बंधने दुसरीची तुटून गेली, स्वर्गीय मूर्ती प्रगट झाली, प्रगट झाली, सृष्टीला आनंद उदान आले, जीवन तेजा से कल्लोळ आले, कल्लोळ आले, येशु उठला पहा, येशु उठला पहा, मृत्यू भय संपले, मृत्यू भय संपले, सजा पापाची अंतिम मरण, सजा पापाची अंतिम मरण, सर्वांचे अपराध शिरी घेऊन, सर्वांचे अपराध शिरी घेऊन, मरून येशू दे जीवन, दे जीवन, अक्षय जीवन वरदान दिले, जीवन तेजाचे कल्लोळ आले, कल्लोळ आले, येशू उठला पहा, येशू उठला पहा, मृत्यू भय संपले, मृत्यू भय संपले, मरणा तारण दे, तारण दे, जिंकुनी मरणा तारण दे, जयकारा सांगा ही नवलाई, जयकारा सांगा ही नवलाई, जीने तो आपुले येशूला वाई, जीने तो आपुले येशूला वाई, स्वर्गीय राजाचा वारस होई, वारस होई। जय घोषे सर्वांना सांगणे आले, सांगणे आले,
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, आम्ही समाजामध्ये जगत असताना एक गोष्ट सातत्यानं आम्हाला भेडसावत असती आणि आम्ही त्यासाठी खूप प्रयत्नशील असतो, ते म्हणजे परिश्रम। अगदी लहानपणापासून ते वयोवृद्ध होईपर्यंत आम्हाला कुठल्या ना कुठल्या गोष्टीसाठी परिश्रम करावे लागतात। ते शारीरिक परिश्रम असू शकतात आणि ते आध्यात्मिक परिश्रम सुद्धा असू शकतात। ह्या चौकटीमध्ये आम्ही स्वतःला बसवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतो आणि आम्ही याचं उत्तरांची अपेक्षा देखील करत असतो। मग याचा परिणाम काय होतो? जर आम्ही चांगल्या प्रकारे परिश्रम करतो तर त्याचं परिपक्व फळ आपल्याला मिळते। शेतकऱ्यांचं उदाहरण बघा, त्यानंतर बिझनेसमॅन व्यवसाय करणारे यांचं उदाहरण बघा। ह्या सर्वांची उदाहरणं आपल्या समोर आहेत की ते कशा प्रकारे परिश्रम करून मोठ्या स्तरावरती पोहोचलेले आहेत। मग आध्यात्मिक जीवनामध्ये आम्हाला कसल्या प्रकारचे परिश्रम करायचे आहेत आणि त्यासाठी आपला स्रोत काय आहे, अशाच प्रश्नांची आज आपण उत्तरे बघूयात। आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो रोमकलासपत्र याचा 8:18-27 वचन आहे आणि आजचा संदेश आहे आत्म्याच्या जीवनाचा परिश्रम। चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। आमच्या मजकुरातील श्लोक 18 आम्हाला ख्रिस्ती जीवनातील सर्वात मूलभूत सत्यांची आठवण करून देतो। हे ते सत्य आहे, आम्ही अद्याप घरी नाही। आपण या जगातून सुटका होण्याची वाट पाहत असताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपण एका शापाखाली जगत आहोत। त्या शापाचा परिणाम म्हणून येथे प्रचंड हाहाकार माजला आहे। या सर्वांमध्ये निराश होणे सोपे आहे आणि हार मानणे सोपे आहे। तथापि जर हा उतारा आपल्याला एक गोष्ट शिकवत असेल तर ती मी म्हणजे आत्मिक जीवनाचे परिश्रम। परिश्रम या शब्दाचा अर्थ आहे स्थिर, उत्कंठ आणि उत्साही, क्रियाकल्पाने वैशिष्ट्यकृत करणे। हे सोडून देण्याच्या विरुद्ध आहे। खरं तर देवाचा आत्मा आपल्या जीवनातील अडचणीच्या काळात आपल्याला आशा देऊ शकतो। हा उतारा आज आपल्या सर्वांमध्ये आणि आजूबाजूला सुरू असलेल्या संघर्षाशी संबंधित आहे। पाऊल आपल्या बरोबर जीवनाचे 3 क्षेत्रे सामायिक करतो जेथे उद्ध्वस्त जगामध्ये परिश्रम आहेत। चला ते पाहूयात। त्यामधला पहिला आहे सृष्टी हाक मारते। शब्द आक्रोश वचन 22 मधील अर्थ उसासा टाकणे असा आहे। यात ओझ्याखाली आक्रोश करण्याची कल्पना आहे। ही प्रतिमा सृष्टीचे वर्णन करण्यासाठी वापरली जाते। निर्मितीचा अनुभव, सृष्टी शापाखाली आली स्वतःच्या कृती नव्हे तर आदमाच्या पापामुळे। उत्पत्ती याचा 3:17-19 वचन। आदमाने देवाच्या स्पष्ट आज्ञेनुसार बंड करून चालणे निवडल्यामुळे सर्व पृथ्वी शापाखाली फेकली गेली। निर्मितीची अभिव्यक्ती, या श्लोकात सृष्टीला प्रसूतीच्या वेळी स्त्रीप्रमाणे उसासे आणि रडत असल्याचे चित्र केले आहे। त्या शापाचे परिणाम स्पष्ट आहेत, भूकंप, काटेरी, झुडप, प्राणघातक प्राणी, विषारी साप, विषारी वनस्पती, मृत्यू आणि हिंसा। सृष्टीच्या दुःखात असतानाही तो अजूनही देवाला त्याच्या वैभव आणि वैभवाची स्तुती म्हणून आवाज देतो। जर तुमचा माझ्यावर विश्वास नसेल तर फक्त स्तोत्र 148 आणि स्तोत्र 19:1-6 पाहूया। सृष्टीची अपेक्षा। या श्लोकात आपल्याला सांगतात की सृष्टी स्वतःच्या तिच्यावर लपवलेल्या शापापासून मुक्त होण्याची अपेक्षा करते। शब्द अपेक्षा वचन 19 मध्ये एखादी व्यक्ती काहीतरी पाहण्यासाठी त्याच्या टोकावर उभी असलेली अशी प्रतिमा लक्षात आणते। म्हणूनच सृष्टी सुद्धा त्यावेळी उत्कंठ बाळगते जेव्हा ती प्रत्यक्षात येईल। वचन 22 मध्ये पापाच्या शापातून अथवा पापाच्या शापाच्या नाशातून। आज जग आणि संपूर्ण सृष्टी एका शापाखाली वावरत असताना या जगात अजूनही खूप सुंदर सौंदर्य आहे। फक्त आपल्या आजूबाजूला दिसणारी अनेक महान दृश्य आणि दृश्य लक्षात ठेवा। सौंदर्य पहा फुलांचे आणि वनस्पती आणि प्राण्यांच्या साम्राज्यात आढळणारी अद्भुत विविधता। आता तुम्ही पाहिलेल्या सर्वात सुंदर नैसर्गिक दृश्यांची कल्पना करण्याचा प्रयत्न करा। ती प्रतिमा लक्षात ठेवून लक्षात ठेवा की तुम्ही जे पाहिले ते पापाने विकृत केलेले दृश्य होते। आता पापाचा शाप कायमचा काढून टाकल्यावर तेच दृश्य किती वैभवशाली असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करा। सृष्टी मुक्त होण्याची इच्छा बाळगते आणि देव मुक्त होण्याची इच्छा बाळगतो। तो एक दिवस असे करेल जेव्हा येशू पापींच्या मुक्तीसाठी वधस्तंभावर मरण पावला। त्याने या पापाने शापित जगाची पूर्तता केली। एके दिवशी बेड्या पडतील आणि सर्व सृष्टी आनंदित होईल। सृष्टी बरोबरच देवाचे मूल आज आक्रोश करते। मुख्यतः पाऊल या नश्वर पापी शरीरापासून मुक्त होण्याच्या आपल्या इच्छेबद्दल बोलत आहे। तो आत्म्याच्या पहिल्या फळाचा उल्लेख करतो। हे देवाच्या आत्म्याच्या आस्तिक जीवनात निवांत असलेल्या सेवेचा संदर्भ देते। जेव्हा आपण वाचलो तेव्हा देवाचा आत्मा आपल्या आत्म्यात प्रवेश केला। पहिले करीन त्याचा 12:13 आणि रोमकलास पत्र याचा 8:9 जेव्हा तो आला तेव्हा त्याने आपल्यामध्ये अशा प्रकारे कार्य केले की आपण पाप पाहण्याची प्रक्रिया सुरू केली जसे देव पाहतो। सोप्या भाषेत देवाचा आत्मा संवेदनशील झाला। आपण पाप करण्यासाठी आपण आपल्या सोभोवतालच्या आणि आपल्यातील पापाबद्दल संवेदनशील झालो। परिणामी आपण केलेल्या पापामुळे आपल्याला त्रास होतो आणि आपण इतरांना पाप करताना पाहतो। जर पाप तुम्हाला त्रास देत नसेल तर तुम्हाला एक गंभीर आध्यात्मिक समस्या आहे। जर तुम्ही पापाचे साक्षीदार होऊ शकत असाल आणि त्याचा तुमच्यावर परिणाम होत नसेल तर तुमच्या हृदयात काहीतरी चूक आहे। हे सर्व आस्तिकांमध्ये उत्कंठतेची भावना निर्माण करते। आम्हाला पापी नश्वर शरीरापासून मुक्त करायचे आहे। तुम्हाला कोणी कितीही सांगितले तरी तुमच्या देहाचा उद्धार झाला नाही। तो एक भ्रष्ट आणि पूर्वीसारखा दुष्ट आहे। रोमकलास पत्र याचा 7:18-25 अशी वेळ आली नाही की जेव्हा तुम्ही फक्त तुमच्या देहापासून मुक्त होण्यासाठी काहीही कराल। तुम्हाला पुन्हा कधीही दुष्ट विचार आला नाही तर ते वरदान ठरेल का? एक दुष्ट कृत्य, एक पापी आकर्षण किंवा वासना। आशेने वाचलो आहोत याचा अर्थ काय आहे? बायबलमधील आशेचा अर्थ आपल्या आजच्या जगापेक्षा खूप वेगळा आहे। जेव्हा लोक आशा हा शब्द वापरतात आता ते म्हणत आहेत माझी इच्छा आहे किंवा मला पाहिजे। जेव्हा बायबल आशा हा शब्द वापरतो याचा अर्थ श्रद्धेवर आधारित एक आश्वासन। आशा ही एक प्रेमळ किंवा इच्छा असण्याऐवजी बायबल संबंधी आशा हे देवाच्या वचनावर आधारित एक खोल स्थिर ज्ञान आहे। आपल्याला सांगणाऱ्या देवाच्या वचनावरील विश्वासाने आपले तारण झाले आहे की जो कोणी प्रभू येशूचे नाव घेईल त्याचे तारण होईल। सांडलेल्या रक्तावर आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तारण मिळते ही खात्री आहे। एक दिवस आपला प्रभू आपल्यासाठी येईल आणि आपल्याला स्वर्गात घेऊन जाईल हे निश्चित ज्ञान आहे। या नीच प्राण्यापासून आपण बदलले जाऊ आणि आपण त्याच्यासारखे बनू। पहिले करीन त्याचा 15:49-55 आम्ही ज्यांचे तारण झाले आहे या देहापासून मुक्त होण्यासाठी आक्रोश करत आहोत. रोमकरास पत्र याचा 7:24 आम्हाला प्रभू येशूच्या प्रतिमेत पुनर्निर्मित होण्याची इच्छा आहे. श्रोते हो, मी तुम्हाला कळू शकलो याचा मला आनंद आहे. आज तो दिवस येत आहे. एक दिवस हा पापी देह शेवटचा श्वास घेईल आणि मी माझ्या निर्माणकर्त्याच्या प्रतिमेत पुनर्निर्मित होईल. आणि हे दाविदाचे स्तोत्र आहे. स्तोत्रसहिता याचा 17:15 आणि ते देवाच्या पुन्हा जन्मलेल्या प्रत्येक संतांचे हृदय असेल. हे श्लोक आपल्याला सांगतात की सध्याच्या जगात केवळ सृष्टी आणि ख्रिश्चनच विलाप करत आहेत असे नाही. स्वर्गीय सांत्वनकर्ता धन्य पवित्र आत्मा सुद्धा आपल्याबरोबर आक्रोश करतो. मला आनंद झाला की आपण आपल्या सोबत म्हणजेच आमच्या सोबत एक असा जो आमची गरज अनुभवू शकेल. इब्रिकरास पत्र याचा 14:15 धीर देणारा आम्हाला टिकून ठेवतो. हा श्लोक आपल्याला शिकवतो की जेव्हा आपण या कठोर जगातून प्रवास करतो तेव्हा पवित्र आत्मा आपल्या सोबत येतो आणि आपला भार उचलतो. तोच शब्द मदत म्हणून वापरण्यात गेलेला आहे. लोकृत शुभवर्तमान याचा 10:40 आस्तिकांना पृथ्वीवर सारखीच गरज असते दररोज मूलभूत मदतीची. आपल्या सोबत कोणते ओझे दुर्बल पापी आणि नैतिकदृष्ट्या कमकुवत शरीरात राहण्याचे ओझे. वाईटाकडे आपली प्रवृत्ती त्याला माहिती आहे आणि तो आपल्याला मदत करतो. त्याला माहिती आहे की आपण भटकत आहोत आणि तो आपल्याला मदत करतो. त्याला माहिती आहे की आपण अनेकदा चांगले काम करताना थकून जातो आणि तो आपल्याला मदत करतो. तर केवळ देवाच्या आत्म्याच्या सेवेद्वारेच आपल्यामध्ये आपल्याला मदत करण्यासाठी कार्य केले जाते की आपण चांगले म्हटले जाऊ शकते असे काहीही करण्यास सक्षम आहोत. आपण दुर्बळ आहोत आणि आपण पापी आहोत, परंतु तो आपल्याला सामर्थ्यवान करतो जेणेकरून आपण त्याच्या मदतीने देवाच्या गौरवासाठी पुढे जाऊ शकू. सांत्वनकर्ता आमच्यासाठी बोलतो. त्याचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी पाऊल प्रार्थनेच्या क्षेत्राकडे आवाहन करतो. आपल्या पापामुळे आणि दुष्टतेच्या प्रवृत्तीमुळे आपण देवाच्या परिपूर्ण इच्छेशी पूर्णपणे सुसंगत अशा प्रकारे प्रार्थना करू शकत नाही. तथापि पवित्र आत्मा जो देव आहे देवाची इच्छा जाणतो आणि आपल्या सोडवलेल्या आत्म्यात काय आहे हे त्याला माहिती आहे. तो आपल्या प्रार्थना घेतो ज्या अनेकदा सदोष आणि चुकीच्या असतात आणि तो त्या सरळ करतो आणि आपल्या अंतःकरणात खरोखर काय आहे हे पित्याला सांगतो. हा तुम्हाला कळल्यापेक्षा मोठा आशीर्वाद आहे. शेवटी आपल्यापैकी कोणाला प्रत्येक बाबतीत देवाची परिपूर्ण इच्छा माहिती आहे? आपल्यापैकी कोणाला माहिती आहे की आपण जे काही ऐकतो त्याबद्दल प्रार्थना कशी करावी? देवांचे मन कोणाला माहिती आहे? देव पवित्र आत्मा देवाचे मन जाणतो कारण तो देव आहे. म्हणून तो आपल्या प्रार्थना आपण वापरत असलेल्या सदोष स्वार्थी भाषेतून देवाच्या परिपूर्ण इच्छेनुसार अनुवादित करू शकतो. ही खरी बायबल संबंधीची प्रार्थना आहे जी आत्म्याद्वारे आपल्याला प्राप्त होते. जो कोणी श्रद्धेची वाटचाल सोपी चालली म्हणून खोटे बोलतो, तथापि मी म्हणेल की ते अथवा हे नेहमीच सोपे नसेल तर ते कधीही अशक्य नसते. आम्हाला त्रास होईल, होय. आम्ही येथे असताना आक्रोश करणार का? होय. अशी वेळ येईल जेव्हा आपण अयशस्वी होऊन आणि सोडल्यासारखे वाटू. होय, त्या काळात लक्षात ठेवा की आपल्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि आपण एका चांगल्या देशाकडे प्रवास करत असताना तो आपल्याला मेहनती आणि वचनबद्ध राहण्यास सक्षम करतो. ते अशासाठी की आपण त्याचे आहोत आणि हेच कार्य तो आपल्यापासून अपेक्षितो. आणि त्यासाठी त्याने आम्हा प्रत्येकांना उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरणं आज आपल्यापुढे ठेवलेली आहेत. ती उदाहरणं म्हणजेच की आत्म्याच्या जीवनाचा परिश्रम. आणि हा आत्म्याच्या जीवनाचा परिश्रम आम्हाला प्रत्येक स्तरावरती बघायला मिळतो. जेव्हा पण आम्ही बायबल चाळतो हाताळतो तर जेव्हा आम्ही उघडतो तर तेव्हा आम्हाला असे लोक बघायला मिळतात, असे लोक पाहायला मिळतात की ज्यांचा कित्ता आज परमेश्वराने आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यामध्ये सर्वात प्रथम आदाम आणि हवा यांचं नाव येतं. त्यानंतर आम्हा प्रत्येकांच्या पुढे विश्वासाचा पिता अब्राहम याचं नाव येतं, त्यामुळे नम्र सेवक देवाचा मोशे याचं नाव येतं, आणि अशी बरेचशी नावं येतात की ज्यांच्यापासून आम्ही प्रेरित होऊन आपलं आत्मिक जीवन चालवावं. हे सर्व कशासाठी तो सांगत आहे? कारण की आम्ही शेवटच्या काळामध्ये जगत आहोत, शेवटच्या घटकेमध्ये जगत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन केव्हा होईल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु त्यासाठी आम्ही आमच्या आत्म्याची तयारी करावी, आमच्या शरीराला तसं मजबूत बनवावं की आम्ही पापाच्या ओझ्यामध्ये न दबता खंबीरपणे उभे राहावं. ते अशासाठी की जेव्हा तो येईल तर त्याला आम्ही बघणारे असावेत, नुसताच बघणारे नसावेत तर त्याच्या समोर, त्याच्या समक्ष, त्याच्या समावेत, त्या स्वर्गात जावत की ज्यासाठी तो आम्हा प्रत्येकांना घेऊन जाण्यासाठी येणार आहे. ते अशासाठी त्याने म्हटलेलं आहे की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे, आणि त्यासाठी आजच आम्हाला आमची जागा त्या ठिकाणी सुरक्षित करायची आहे. तर हे केव्हा होईल? जेव्हा आम्ही आमच्या आत्म्याच्या जीवनाचा परिश्रम अगदी पूर्णपणे करू, आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की तू आम्हा प्रत्येकांचा पिता आहे, तू आम्हाला निवडलेला आहे, जगाच्या स्थापनेच्या पूर्वी तू आमची निवड केलेली आहे. ते अशासाठी की ज्या ठिकाणी तू आहेस त्या ठिकाणी आम्ही देखील असावं. आज आमच्या आत्म्याचं परीक्षण तू कर. आज परमेश्वर पित्या आमच्या सोबत तू बोल, आणि परमेश्वर पित्या तुझ्या मार्गात चालण्यासाठी आम्हाला सक्षम असं तू कर. उपकार मानतो तू आमची प्रार्थना ऐकली. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
मार्ग मोकळा पाप मुक्तता ज्या क्षणी झाला उदानत वादळ विसा गेले तडे भूमीला प्रेमान वादळ विसा गेले तडे भूमीला निष्प्राण येशू प्रभू कंप भरे सृष्टीला गेलेले जे जिंकवया जगतिया येशुवाला मरणास जिंकवया जगतिया येशुवाला अविनाशी जीवन नवे मरुणे देया मला मार्ग शांतीचा जगदावीला उदानत माला मला तुमची माझ्या सजा भोगी वधस्तंभितो पापांची माझ्या सजा भोगी वधस्तंभितो प्रीती जग वेगळी माझ्यावरी दावी तू उजळिले जीवा प्रीती ज्योतीला उदानत माला सूर्यास्ताना उदानत माला उदानत
श्री फुले तारणाची उधळून आमच्या श्री तू धारले सकाटे आपुल्या श्री तू धारले सकाटे आपुल्या श्री फुले तारणाची उधळून आमच्या श्री फुले तारणाची उधळून आमच्या श्री तू धारले सकाटे आपुल्या श्री तू धारले सकाटे।
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे। तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा।
आमचा पत्ता लिहून घ्या, ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ जीवन ज्योती पोस्ट बॉक्स 1446 पुणे 411037 महाराष्ट्र इंडिया। मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org। तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू। शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत।
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर। तोवर नमस्कार।